ओम शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही एक आंतरराष्ट्रीय संस्था। या संस्थेचा संस्थापक स्वयं परमपिता शिव परमात्मा आहे। शांती सागर, प्रेम सागर, ज्ञान सागर, दयेचा क्षमेचा सागर परमपिता शिव परमात्मा यांनी या विद्यालयाची स्थापना संपूर्ण भारत देशालाच नव्हे तर विश्वाला शांतीनं संपन्न अर्थात तणावमुक्त, तंटामुक्त, क्रोधमुक्त बनवण्यासाठी, किंबहुना हे विश्व शांतीचं विश्व बनवण्यासाठी या विद्यालयाची स्थापना केलेली आहे। आजचा माझा विषयच आहे अँगर कंट्रोल थेरपी, अर्थात क्रोधावर विजय कसा मिळवावा। परवाच एका गावामध्ये आम्हाला निमंत्रण आलेलं होतं की आमच्या गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबवण्यात येत आहे। त्या अभियानासाठी तंटामुक्त समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याची मीटिंग पण आहे आणि आपण यावे। आम्ही गेलो त्या ठिकाणी, केवळ समिती स्थापन होत होती, अजून त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोण आहेत याची अजून नियुक्ती झालेली नव्हती आणि चर्चा चालत होती। चर्चेमध्ये दिसून आलं की प्रत्येकाचा इगो जो आहे, अहंकार जो आहे, तो वाढतच निघालेला होता। प्रत्येकाला वाटत होतं की या समितीचा अध्यक्ष मीच व्हावा। आणि नंतर एक अशी वेळ आली की या तंटामुक्त समितीचा अध्यक्ष कोण होणार याच्यामध्ये इतका गदारोळ झाला की आम्ही तिथून निघून आलो। विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या या महाराष्ट्र शासनाला अशी कोणती वेळ आली की तंटामुक्त अभियान राबवण्यासाठी। का बरं हे वर्ष विशेष करून आपण राबवत आहोत तंटामुक्त अभियान, कशासाठी, काय कारण आहे याच्या पाठीमागं? विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे। कारण आपण पाहतो की कोर्टामध्ये जर आज पाहिला तर इतक्या फायली पडलेल्या आहेत पूर्वीच्या सगळ्या की त्या खाली करता करता, रिकाम्या करता करता आज नाकेनऊ आलेली आहे। न्यायाधीशांना, वकिलांना सुद्धा हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे की कशा पद्धतीनं गावामध्ये शांती निर्माण करावी आणि क्रोधापासून मुक्त कसं गाव करावं। कारण दिवसेंदिवस जे काही प्रॉब्लेम्स वाढत निघालेले आहेत, मग ते घरामधले असोत, समाजातले असोत, देशातले असोत किंवा विश्व पातळीवरचे असोत, त्या प्रॉब्लेमचं मूळ कारण काय आहे? मूळ कारण हेच आहे क्रोध, त्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये राग म्हणतो, चिडचिडापण म्हणतो। बघूया आपण हा क्रोध काय आहे, त्या क्रोधावरती विजय कसा मिळवायचा, क्रोधाचे काय नुकसान आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, त्याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने विजय मिळवायचा, एक स्पिरिच्युअलिटी अर्थात आध्यात्मिकता याच्यामध्ये काय शिकवते आपल्याला, हे आज आपण पाहूया। तर क्रोध म्हणजे काय आहे? अँगर म्हणजे एक मेंटल पॅरालायसिस म्हटलं गेलेलं आहे, अर्थात मानसिक दृष्टिकोनातून येणारं असंतुलन। कारण पॅरालायसिस म्हटलं की आपल्याला वाटतं की शरीराला एखादी शरीराची बाजू जाणं, मग त्याला अर्धांग वायू म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये। अर्धांग वायू आला की ती बाजू पूर्णपणे काम करण्याशी होते, कारण त्याचा जो ताण आहे किंवा त्याची कार्यक्षमता जी आहे नाड्यांची, ती पूर्णपणे नष्ट झालेली असते आणि त्याच्यातून मग ती व्यक्ती कुठलीही वस्तू उचलणे किंवा कोणतं काम करणे ते करू शकत नाही। शारीरिक पॅरालायसिस किंवा ज्याला अर्धांग वायू आपण म्हणतो, तो आल्यानंतर इतकी जर विचित्र अवस्था होत असेल तर मानसिक ज्या वेळेला अर्धांग वायू येतो, अर्थात असंतुलन होतं मनाचं, त्यावेळेला काय अवस्था होत असेल, विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे। तर पहा, हा जो राग आहे, राग येणं म्हणजे मनावरती एक प्रकारे एवढं जबरदस्त ताण तणाव येतो की त्या ताण तणावाच्या अंदर अर्थात दबावाखाली माणूस काय करेल, कोणत्या स्तराला पोहोचेल, काय बोलेल आणि काय करेल काहीच आपण सांगू शकत नाही। तर पाहूया आपण त्या क्रोधाची कारणं काय आहेत, क्रोध येतो कशामुळे। मला वाटतं असं कुठला माणूस नाही आहे की ज्याला क्रोध माहिती नाही आहे। असेल एखाद्याला परमेश्वराची देणगी की त्याला मुळीच क्रोध येत नाही। कारण परवाच एक आमची माता मला भेटली, म्हणते की बहिणजी आमच्या पतीला कसला तो क्रोधच येत नाही, त्याला कितीही चिडवण्याचा मी प्रयत्न केला, कारण असं होतं की शेजारी जे काही त्याचे दीर आहेत, दीर खूप भांडत असतात त्यांच्या बरोबर, परंतु हे अजिबात काहीच रिस्पॉन्स देत नाही, तर मग मलाच भांडावं लागतं त्यांच्या बरोबर. आपले जे काही हक्क आहेत, कर्तव्य आहेत, हे दाखवून देण्यासाठी मला भांडावं लागतं, परंतु ही व्यक्ती मात्र एवढी शांत आहे, एवढी शांत आहे, क्रोध याला माहितच नाही आहे. अशी एखादीच व्यक्ती, शंभरातली एखादी व्यक्ती आपल्याला दिसून येईल की ज्याला क्रोधच येत नाही आहे. परंतु मोस्टली आज आपण बघतो की सर्वांनाच क्रोध येतो, आणि याच्या पाठीमागं कारण काय आहे? मुळामध्ये आपण स्वतःला जाणून न घेणं हे एक मूळ कारण आहे, बेसिक कॉज ऑफ अँगर. स्वतःला मी कोण आहे हे जर मला माहीत नसेल, तर त्या दृष्टिकोनातून जे काही प्रॉब्लेम्स माझ्या पुढे येतील ते फेस मला करण्याची ताकद नसेल. आणि अशा पद्धतीने एकंदरीत या क्रोधासाठी आपण काय काय मॅनेजमेंट आहे, काय काय करावं, हे तर आपण नंतर पाहूयात. परंतु क्रोधी व्यक्ती जी आहे, तिला एक आहे की तिच्यामध्ये क्रोध येण्याचं कारण हे मूळ आहे की कुणीतर तिचा डिसरिगार्ड करतं, ज्याला आपण रिस्पेक्ट कुठल्याही प्रकारचा देत नाही. त्या व्यक्तीला जर कुणी रिस्पेक्ट नाही दिला ना, तर पहा आपण की आपण काय करतो याचं त्याला भान राहत नाही. आता आपण पाहूया की एकमेकांचा घरामध्ये एकमेकांचा जो रोल आहे तो समजून न घेतल्यामुळे किती क्रोध येतो. एक पती पत्नी होते, आणि पत्नीचं नेहमीच घरातल्या हाऊस वाईफ होती, घरातली काम करायची ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आणि पती महाशय जे आहेत ना, ते बँकेमध्ये ऑफिसर होते. ते नेहमी तिला म्हणायचे, तुला काय कामायचं, घरात बसून बस, उठायचं, जेवण करायचं, मुलांना सांभाळायचं, ह्याच्या पलीकडे तुला काय येते, पण मला बघ, बाहेर मला सगळं बघावं लागतं, मला किती टेन्शन आहे. त्यावर पत्नी काहीच बोलली नाही. रोजच्या रोज त्याचं हे वागणं बघून एक दिवस असा आला की रात्री सायंकाळी 5:30 दरम्यान ज्या वेळेला तो ऑफिसर घरी आला, त्याने काय बघितलं तर बाहेरचा हॉल जो आहे तो अस्ताव्यस्त सगळीकडे पसारा पडलेला आहे, आणि त्याची पत्नी जी आहे ती मस्त पैकी पकोडे अर्थात भजीची डिश घेऊन भजी खात बसलेली आहे. पुढे छान टीव्ही लावलेला आहे, टीव्ही मध्ये काय कार्यक्रम चाललेले आहे ते पाहत आहे, त्याच्यातील रस घेत आहे. तर विशेष करून हे पाहिल्यानंतर त्याला इतका राग आला, तो म्हणतो ह्याला काय झालंय, इतका पसारा, इतकं घाण सगळं रूम करून ठेवलेली आहे. पुन्हा तो काहीच बोलत नाही, आतमध्ये निघून जातो. आतमध्ये निघून गेल्यानंतर किचनमध्ये बघतो तर स्वयंपाकघरामध्ये पण तसाच कचरा पडलेला असतो. अगदी सकाळी जेवण बनवल्यापासून भाजी निवडलेली किंवा कचरा भाजीचा सुद्धा जे काही भाग आहे, अनावश्यक भाग आहे, तो सुद्धा तसाच पडलेला आहे. त्याचबरोबर भांडी सुद्धा तशीच पडलेली आहेत, खरकटी भांडी तशीच पडलेली आहेत, आणि किचन कचरा आहे ते सगळं आहे तसंच होतं. अजिबात स्वच्छता झालेली नव्हती, अस्वच्छता. ते पाहिल्यानंतर पुन्हा त्याचा क्रोध इतका वाढला, इतका वाढला, तो बेडरूम मध्ये गेला. बेडरूम मध्ये पण बघितलं त्यानं की तिथे सुद्धा उषा हंतरुण पांघरुण हे जसं आहे तसं पडलेलं होतं. इतका त्याला राग आला, इतका त्याला राग आला, आणि तो बाहेर येऊन म्हणतो, काय समजतेस काय तू स्वतःला, सगळीकडे कचराच कचरा, घाण घाण करून ठेवलेली आहेस. पत्नी शांतपणे उत्तर देते, कळलं ना, एक दिवस मी काम नाही केलं घरामध्ये तर किती तुम्हाला राग आला. अहो, तुम्ही गेल्यापासून पूर्णपणे स्वयंपाकघर आवरणं, त्याचबरोबर बेडरूम आवरणं, बाहेरचा हॉल आवरणं, ही सगळी कामं मी करत असते. त्यावेळेला तो पती म्हणतो, माफ कर बाई, मला असं वाटत होतं की मीच खूप कामाचं आहे, परंतु तुझा रोल सुद्धा खूप महत्वाचा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, माफ कर. अशा पद्धतीने एकमेकांचा रोल न समजल्यामुळे, स्वतःला खूप आपण मान दिल्यामुळे, किंवा अनावश्यक आपण स्वतः जो मान देतो, दुसऱ्यांसाठी स्वीकार करतो, तो सुद्धा एक प्रकारे क्रोध येण्याचं मुख्य कारण बनतं. दुसरं आणखीन काय कारण आहे बरं? प्रॉपर अंडरस्टँडिंग नाही आहे, समज नाही की पुढची व्यक्ती काय बोलते, तिला काय सांगायचंय मला, त्याचं अंडरस्टँडिंग नसल्यामुळे, समज नसल्यामुळं ती व्यक्ती क्रोध करते. बघूया आपण कसा क्रोध करते. एक राम नावाचा व्यक्ती असतो, तो आपल्या श्याम नावाच्या मित्राला भेटतो आणि म्हणतो की श्याम, इतका आज मी टेन्शन मध्ये, इतका टेन्शन मध्ये. श्याम म्हणतो, काय झालं काय? अरे, एवढं मी त्या पत्नीला माझ्या सगळ्या वस्तू पुरवत असतो, तिला दागिने हवे तर दागिने देतो, जे काय ते म्हणेल ते देत असतो, तरी सुद्धा ती इतका राग करते ना, एक तरी ऑफिसमधनं मी दिवसभर कंटाळून आलेलो असतो आणि रात्री हिचं चिडचिड 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 मला नको वाटायला. आता घरी मी कधी जायचीच इच्छा होत नाहीये. आता जायलाच पाहिजे, समाजाची बांधिलकी आहे म्हणून मी रात्री सगळं जातो घरी, नाही तर मला घरी जायची इच्छाच होत नाहीये. श्याम म्हणतो, अरे एवढा कशी तू नाराज झालायस, एक काम करशील? हा काय करू सांग. बघ, तुझी पत्नी रोजच्या रोज जेवण बनवते तुला. हा बरोबर, तर त्या जेवणाची तू वाहवा कर ना. कशी करणार बघ, एक घास पहिला खाशील ना, त्यावेळेला तू म्हणायचं वा. दुसऱ्या घासाला काय म्हणायचं? छान. तिसरा घास खाल्ल्यानंतर काय म्हणायचं? फारच छान. आणि चौथ्या घासाला उत्तम. अशा पद्धतीनं तू छान जेवणाची काय कर, वाहवा कर, रिमार्क दे, मग बघ कशी पत्नी खुश होईल. बस रामला हा सल्ला जो मित्राचा आहे तो खूप खूप आवडला. तो जेवायला बसला रात्रीचा. जेवायला बसल्यानंतर पहिला घास खाल्ला, म्हटला वा. दुसऱ्या घासाला खुश होऊन म्हणतो छान. तिसऱ्या घासाला खुश होऊन म्हणतो फारच छान. चौथ्या घासाला खुश होतो आणि म्हणतो उत्तम. त्याची पत्नी आली, रागा रागानं भाजीचं भांड त्याच्या पुढं आदळलं आणि खूप जोरात ओरडली. त्यावेळेला तो पती म्हणतो, राम म्हणतो, अगं लक्ष्मी, मी एवढं आज तुझं प्रेमानं तू जेवण केलेलं एवढं मी प्रेमानं खातोय, आज पण तू चिडलीस. त्यावेळेला पत्नी म्हणती, आहा रोजच्या रोज मी जेवण करते, त्यावेळेला तुम्हाला माझ्या जेवणाची वाहवा करायला सुचली नाही. हा आणि आज मी शेजारच्या बाईच्या कडून भाजी आणली, ती तुम्हाला वाढली तर लगेच छान उत्तम, काय चांगले रिमार्क द्या लागलाय. त्यावेळेला तू राम म्हणतो, अगं बाई मला काय माहिती तू शेजारणीकडून आणलीस भाजी, माफ कर ग बाई माफ कर. पुन्हा तो आला श्यामकडे आणि म्हटला, तुझा काहीही मला जो सल्ला दिलेला आहे तो काही ठीक झाला नाही, माझी पत्नी चिडायची चिडली. आता पहा, इथे एकच कारण आहे की व्यवस्थित न जाणल्यामुळं, एक प्रत्येक व्यक्तीला न जाणल्यामुळं, समज नसल्यामुळं, विशेष करून असा हा क्रोध. मग क्रोधी व्यक्ती जी आहे तिला एखादं छोटस कारण सुद्धा पुरेस आहे, बस त्या कारणाला ते पकडेल आणि भांडायला सुरुवात करेल. तिसरं कारण बघूया की कशामुळे क्रोध येतो. एक तरी आपलं कुणी ऐकलं नाही, तर विशेष करून मोठ्यांना, छोट्यांनी जर काही गोष्टी ऐकल्या नाहीत तर खूपच राग येतो. इतका राग येतो की आपल्याला वाटतं की अरे मी माझ्या मुलानं मोठं केलेलं आहे, तर हाताच्या फोडासारखं मी जपलेलं आहे, माझं त्याने नको ऐकायला. ठीक आहे, मुलं तर रोजच्या रोज तुमचं ऐकतच आहेत, लहानपणापासून ऐकत आलेली आहेत, परंतु व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत ना, प्रत्येक व्यक्तीचा आपला आपला रोल आहे ना. मग एक दिवस तुमचं नाही ऐकलं म्हणून तुम्हाला राग येण्याचं कारण काय आहे? चौथी गोष्ट, कारण राग येण्याचं कारण हे असतं की ज्या वेळेला कुणीतरी आपला अपमान करतं एखाद्याच्या पुढे, कुणीतरी काय तर म्हणत असतं, विशेष करून लहान मुलांना पहा. जर आई म्हटली बंडू मुलांच्या बरोबर, मित्रांच्या बरोबर आपला बंडू बसलेला आहे आणि त्याला म्हणते की तू शाणा नाहीयेस, बाकीची मुलं बघ किती शाणी आहेत, किती व्यवस्थित वागतात आणि तू असा आहेस, पण तेवढाच राग धरून तो मुलगा आईशी कसा व्यवहार करेल? एक ना अनेक लहानपणापासूनच ज्या वेळेला असे संस्कार मुलांच्यावरती घडत जातील, काही कारण झालं की चिडचिड चिडचिड आई करत असेल, एक दिवस येतो की वैरागी यायला लागतं त्या मुलांना. पण नको वाटतं हे आईचं बोलणं, नको वाटतं ते रोजच्या रोज ताणे खाणं, रोजच्या रोज तिचं बोलणं खाणं नको वाटतं. परंतु आईला सुद्धा इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं मुलांच्यावरती की त्या प्रेमाखातर ती इतकं काही आपला अधिकार जमवण्याचा प्रयत्न करत असते, गाजवण्याचा प्रयत्न करत असते मुलांच्यावर. अरे मुलं सुद्धा, ते त्यांचं सुद्धा मन आहे, त्यांच्या सुद्धा भावना आहे, त्यांना पण जपलं पाहिजे ना आपण. तर क्रोध येण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक कारण आहे की विशेष ज्या आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण न होणं. एक व्यक्ती आहे, तरुण आहे, तो माझ्याकडे आला आणि म्हटला, दीदी मला खूप खूप राग यायला लागलाय हल्ली, खूप खूप चिडचिडापण वाढलाय माझा, पूर्वी असा नव्हता परंतु आता खूपच वाढलाय. मी त्याला म्हटलं की काय झालं दादा, तुम्हाला एवढा प्रॉब्लेम का आलेला आहे? तर म्हणे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, माझी पत्नी जी आहे ना ते MSc MEd आहे आणि वाडानगर येथे फिजिक्स विषय शिकवते ती. मला हा प्रश्न आहे की घरात सुद्धा आई पापा आहेत, ते दोघंही टीचर आहेत, तेही त्यांच्या ड्युटीवरती जातात, पत्नी पण ड्युटीवरती जाते, आणि मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीत मला पगार नीट न मिळाल्यामुळे मी सोडून आलो. आता मला हा प्रॉब्लेम आहे की मी पैसा मिळवत नाही आहे, हा जो बच्चा आहे ना छोटासा हा मला सांभाळावा लागतो घरात. मला हा विचार पडतो की अरे मी मर्द आहे, मी तरुण आहे, मी मुलगा आहे, पत्नीने जाऊन सर्व्हिस करायची आणि मी मुलगाला सांभाळायचं. मला खूप खूप टेन्शन आलेलं आहे, मी काय करू. त्या व्यक्तीला आमच्या विद्यालयामध्ये विशेष करून जे युथ विंग आहे, युवा प्रभाग आहे, त्या युवा प्रभागाच्या माध्यमातून पॉझिटिव्ह चेंज कोर्स अर्थात सकारात्मक परिवर्तन म्हणून अतिशय सुंदर एक बुकलेट निघालेला आहे. त्याचा आम्ही नेहमी ट्रेनिंग युवकांना देत असतो. तर त्या ट्रेनिंगमध्ये एक आणखीन एक ट्रेनिंग त्यांना मी करवलं. त्यावेळेला इतका त्या व्यक्तीमध्ये त्याचा प्रभाव पडला की ही सुद्धा वेळ निघून जाईल. प्रत्येक वेळ ही प्रत्येकाची ठरलेली असते आणि तुम्हाला जर काही पुढे काही करायचं असेल तर तुम्ही धीर सोडू नका. रागावून चिडून जाऊन तुम्हाला काही ह्याच्यामध्ये सोल्युशन मिळणार नाहीये. बच्चा सांभाळणं काही आईचंच कर्तव्य असं नाहीये, बापाचं पण कर्तव्य आहे हे सांगितलं त्याला. परंतु त्याला हे वाटतं की बापाचं कर्तव्य म्हणजे 24 तास बापाने सांभाळायचं का त्या बाळाला. परंतु केवळ असा विचार न करता पॉझिटिव्ह विचार करत गेल्यामुळे एक दिवस असा आला की तो तरुण लोणावळ्याला गेला. तिथे त्याला एक कॉल आला, तिथे सर्व्हिस केली त्यानं आणि त्या फॅक्टरीमध्ये काम करत असताना त्याला इतकी सुंदर एक आयडिया सुचली की आपण नेहमीच काही ना इथे काम करत असतो, एक रुटीन वर्क आहे आपलं, हे का बरं आपण एक वेगळं मशीन आणखीन तयार करावं जे फ्रूट ज्यूस काढणार असेल आणि चांगल्या पद्धतीनं त्याला मार्केटिंग पण मिळेल. अशा पद्धतीचा विचार करत असताना बसल्या बसल्या अतिशय एक सुंदर त्यानं एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं, एक मशीन तयार केलं आणि ती मशिनरी इतकी आवडली त्याच्या बॉसला की त्यानं ती फॉरेन मध्ये विशेष साऊथ आफ्रिका या ठिकाणी घाना या देशांमध्ये ते पाठवलं मॉडेल त्याचं. आणि तिथल्या साहेबांनी सांगितलं की नाही तो मुलगा तरुण कोण आहे सांगा त्या इंजिनियरला आणि ते यंत्र जे आहे बनवलेलं त्यानं ते यंत्रही पाठवून द्या इकडे. एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तो मुलगा तिथेही गेला आणि तरुण पुन्हा तो नायजेरियामध्ये आता सर्व्हिस करतोय. एक सांगण्याचा भाव असा आहे की केवळ क्रोध करून चिडून ओरडून मारहाण करून ह्याचं सोल्युशन मिळणार नाहीये. आणखीन एक गोष्ट, क्रोध येण्याचं कारण नेहमी सातत्याने एखादी बिमारी अर्थात रोग जर आपल्या शरीराला लागलेला असेल तर ती व्यक्ती खूप खूप चिडचिड बनते. फॉर एक्झाम्पल उदाहरणादाखल जर बघितलं आपण डायबेटीस, मधुमेह. आता मधुमेह ही असा रोग आहे ना की आपण त्याला कंट्रोलच करू शकतो, फक्त लाईफ लॉंग तो आपला फ्रेंड आहे आणि त्या फ्रेंडला फक्त कंट्रोल करणे हेच आपल्या हातामध्ये आहे. आपण कितीही म्हटलं की नाही मला कुठलीही गोळी घ्यायची नाही, इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यायचं नाही आहे, पण ते शक्य नाही आहे. तुम्हाला तुमच्या गोड पदार्थ खाण्यावरती पण तुम्हाला कंट्रोल करावं लागेल, एक्सरसाइज करावा लागेल, ह्या गोष्टी कराव्या लागतील. परंतु रोज रोज जर तुम्ही चिडचिड चिडचिड करत असाल तर आणखीनच किती दिवस हे मला असं करावं लागणार आहे, किती दिवस असं अन्न खावं लागणार आहे. परंतु याला पर्याय नाहीये, ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल त्या गोष्टींना. दुसरी गोष्ट, आणखीन एक क्रोध येण्याचं कारण, रिॲक्ट करतो आपण. एखादी गोष्ट काही झाली असेल ना एकदम तारखी फाड उत्तर देतो. तरुण मुलांचं विशेष करून हे जास्त घडत असतं. मोठी तर माणसं रागावतातच, कारण त्यांना रागावणं त्यांचा एक गुणधर्म बनलेला असतो, त्यांना अनेक अनेक संकटांना तोंड देत पुढे जावं लागलेलं असतं. परंतु तरुण सुद्धा इतके आज क्रोधी बनलेले आहेत. परवा आमचं कळंबा जेल या ठिकाणी कोल्हापूरला जाणं झालं, तिथं बघितलं जवळजवळ मोस्टली 60% जे काही तिथे प्रिझनर होते, कैदी होते, त्यांना विचारलं बाबा तुम्ही का आलाय, कशासाठी, काय झालं, तुमच्या हातून कोणतं पाप झालं. सगळ्यांनी मोस्टली हे सांगितलं की क्रोधानं आम्ही आमच्या पत्नीचा खून केला, यांचा खून केला, त्यांचा खून केला. आताच एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन. एक अतिशय चांगली वेल एज्युकेटेड फॅमिली आहे आणि ह्या उच्चभ्रू ह्या समाजामध्ये ही व्यक्ती इंजिनियर होते आणि ते आहेत आणि त्यांची त्यांचा मुलगा सुद्धा जो एकुलता एक आहे मुलगा तो सुद्धा इंजिनियरच्या फील्डमध्ये आहे. परंतु घरी आल्यानंतर रात्रभर घाणेरडे असलेल चित्रफिती पाहणं, पिक्चर्स पाहणं, इंटरनेटवरती विशेष करून चिटचॅट करणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांच्या घरातली जी आजी आहे ना ती बोलते की बाळ तुम्ही कॉलेज करता, तुमच्यामध्ये संस्कार चांगले हवेत, तुम्ही हे पिक्चर्स पाहणं सोडून द्या, चांगलं नाहीये हे. तर तो मुलगा म्हणतो की आताच आमचं हे जीवन जे आहे, तरुण पिढी आहे, खाओ पिओ मौज करू, आता नाही आम्ही पाहायचं तर कधी बघायचं. त्यावरती आजी पुन्हा बोलते, जी ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये विशेष करून रेग्युलर स्टडी करते, आजी बोलते नाही बाळा असं नाही करायचं, तू हे ज्ञान घे, हे संस्कार चांगले आहेत आमच्या विद्यालयामध्ये शिकवले जाणारे, परंतु तरी सुद्धा तो मुलगा ऐकत नाही. कारण त्या मुलाचे जे काही सर्कल होतं, जे काही फ्रेंडशिप सर्कल होतं, कुसंग ज्याला म्हणतो आपण, वाईट संघ होता, आणि त्याचा प्रभावामध्ये मुलगा होता की कॉलेज सुद्धा त्यानं सोडलं. आणि एक दिवस आला त्यानं अति क्रोधामध्ये येऊन त्या आजीचाच खून करून टाकला. आता हे उदाहरण जर बघितलं आपण तर याला कारणीभूत कोण आहे, तो तरुण आहे की ती आजी आहे? कारणीभूत आहे ती आजची समाज व्यवस्था. जर त्या मुलाने पिक्चर्स पाहिलेच नसते किंवा असे पिक्चर्स दाखवलेच गेले नसते जर टीव्हीवरती किंवा इंटरनेटवरती सुद्धा, किंवा अशा सीडी जर अवेलेबल झाल्याच नाही समाजामध्ये, मुलं कशाला हे हॉरर शो वगैरे पाहतील? रोज उठ सूट. आज छोट्या बाळाने सुद्धा विचारलं, बा काय बघणार टीव्हीवरती, तर काय म्हणतो, नाही पापा ते बॉक्सिंगच दाखवा, ते फायटिंग फायटिंग फायटिंगच दाखवा फक्त. एखादी सभ्य व्यक्ती म्हणेल की नाही आज आपण बातम्या पाहूया किंवा हे पाहूया ते पाहूया, परंतु आज छोटी बच्चे सुद्धा म्हणतात, मुलं सुद्धा म्हणतात, नाही फायटिंग बघायची आम्हाला.